चीनीमंडी.com पॉडकास्ट। चीनच्या जागी लोकल सप्लायर्स कडून कच्चा माल खरेदी करत आहेत FMCG कंपन्या। गलवान खोऱ्यातील घटनेनंतर मोदी सरकारने आत्मनिर्भर भारताची घोषणा केली होती। या अंतर्गत वोकल फॉर लोकलची अपील करण्यात आली। प्रत्येक सेक्टरमध्ये चीनसह इतर देशांवरचे अवलंबित्व कमी करण्याची केलेली अपील आता आपला रंग दाखवत आहे। भारतातील मोठमोठ्या FMCG कंपन्या, उदाहरणार्थ हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर आणि गोदरेज कन्झ्युमर, यांनी कच्च्या मालासाठी चीनवरील निर्भरता कमी केलेली आहे। या कंपन्यांनी आता लोकल कंपन्यांकडून कच्चा माल खरेदी करायला सुरू केले आहे। गोदरेज कन्झ्युमरचे CEO इंडिया अँड सार्क सुनील कटारिया यांनी सांगितले की आम्ही आता लोकल इम्पोर्टवर फोकस करत आहोत। त्यांनी हे देखील सांगितले की पूर्ण जगाचा चीन हा सर्वात मोठा सप्लायर आहे, अशा मध्ये त्यांना रिप्लेस करण्यात थोडा वेळ नक्कीच लागेल। दशकांपासून चीन ग्लिसरीन, कलरिंग एजंट्स, हर्बल एक्स्ट्रॅक्ट, पॅकेजिंग प्रॉडक्टचा डीलर राहिलाय। स्किन केअर, बाथ अँड बॉडी प्रॉडक्ट ही मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते। 2 महिन्यांपूर्वी गलवान खोऱ्यातील घटनेनंतर अँटी चायनामध्ये गती येऊ लागली। चीनवरील निर्भरतेला कमी करण्याच्या बाबतीत बॉयकॉट चायना मोहिमेने चांगलाच रंग दाखवलाय। जुलैमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरने सांगितले की ते चीनवरील आपत्ती निर्भरता कमी करतील। कंपनीचे चेअरमन संजीव मेहता यांनी 87वा अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये सांगितले की कंपनी चीनकडून वार्षिक 429 करोडच्या कच्चा माल आणि पॅकिंग मटेरियल आयात करते। आता आमचा फोकस ही निर्भरता कमी करण्याकडे असेल।